नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि मला सांगा, आपल्यामध्ये असं कोण आहे की ज्याला संपत्ती वाढवायची इच्छा नाही? संत महात्मे वगळले तर असं कोणी सापडणे कठीणच हो ना. प्रत्येकालाच पैसा हवा असतो, आणि जर तुमच्या उत्पन्नाचा योग्य वापर होत नसेल व तुमचे पैसे नुसतेच पडून राहिले असतील तरी ते निष्फळच होत आहेत असं समजावं. त्याला आपण एका डबक्याचीच उपमा देऊ शकतो. पैसे साठवणे व गुंतवणे यात फरक आहे. गुंतवलेले पैसे आपल्याला नेहमीच अधिकाधिक लाभ देतात, म्हणूनच योग्य रीतीने आपले पैसे गुंतवले पाहिजेत. आणि तुम्हा सर्वांना माहीतच असेल की जगातल्या सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदार म्हणून आपण मिस्टर वॉरेन बफेट यांना ओळखतो. माझ्यासारखी मुलगी जिने NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग शिकली आहे, त्यात आम्ही अशा व्यक्तींना मॉडेल ऑफ एक्सलन्स मानतो. आणि त्यांच्या पद्धती, मूल्ये, त्यांची श्रद्धास्थाने इत्यादी गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो, शोध घेतो आणि त्याचा वापर आमच्या जीवनशैलीत करत असतो. त्यांनी आमच्याही लाईफमध्ये आम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसते. तर असंच आम्ही वॉरेन बफेट्स यांचे खूप व्हिडिओज बघितले, पुस्तकं वाचली, त्यांची इतर उपयुक्त माहिती शोधली आणि त्या सगळ्यांमधून त्यांचा नीट अभ्यास करून हे इथे तुमच्यासाठी आम्ही हे काही मुद्दे मांडत आहोत जे तुम्हाला गुंतवणूक कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करतील. ह्यात आम्ही स्पेसिफिकली स्टॉक मार्केटशी रिलेटेड माहिती जास्त देत आहोत. तर पहिला मुद्दा वॉरेन बफेट मांडतात तो म्हणजे नेवर पुट ऑल द एग्स इन वन बास्केट. ह्याचा अर्थ काय? तर समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि समजा तुम्हाला साधारण 1,00,000 रुपये गुंतवायचे आहेत, तर ते सगळे एकाच कुठल्या पद्धतीच्या वा कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवू नका. मग कदाचित रिलायन्स असेल, इंडिगो असेल, HDFC असेल, ज्यांचे शेअर्स प्राईस चढेभाव दाखवत असतील, तरी देखील सर्वच्या सर्व पैसे एकाच कुठल्या कंपनीमध्ये कृपया गुंतवू नका. गुंतवणुकीमध्ये वैविध्य ठेवा. कमीत कमी 3 ते 4 कंपन्या तरी निवडा. जर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधून अशा वेगवेगळ्या कंपन्या निवडलात तर अतिउत्तम, पण ह्यासाठी खूप संशोधन, प्रयत्न व मीमांसा तुम्हाला करावी लागेल. तर अशा अभ्यास करून वा योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच 3 ते 4 कंपन्या तरी निदान तुम्ही विविध क्षेत्रातल्या निवडा आणि मग गुंतवणूक करा. दुसरं म्हणजे अशा कंपन्या निवडा ज्यांचे कर्ज कमी असेल व त्यांना कर्ज नसेल आणि त्यांची उत्पन्नाची आवक जास्त असेल. अशा कंपन्या निवडा ज्यांना कमी कर्ज आहे व अजिबात कर्ज नाही आहे. कारण जर जास्त कर्ज असलेल्या कंपन्या तुम्ही निवडल्या तर जो काही नफा या कंपन्या मिळवतील त्यातली बरीच रक्कम ते कर्ज फेडण्यासाठीच जाईल आणि तुम्हाला म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यात काही योग्य व चांगला परतावा मिळणार नाही. कर्जाबरोबरच कंपन्यांच्या मिळकतीवर देखील तुमची नजर राहू द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा वॉरेन बफेट सांगतात की अशा कंपन्यांमध्ये गुंतवा ज्यांचे नियम क्लिष्ट नाहीत, ते तुम्हाला सोप्या रीतीने समजतील. तर म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे की बँकिंग कंपन्या कशा पद्धतीने काम करते व इन्व्हेस्टमेंट कंपनी कशा काम करतात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड कंपन्या कसं काम करतात. तर कदाचित तुम्हाला माहीत असतील किंवा नाही माहिती असेल, पण हे जर तुम्ही हिंदुस्तान युनिलिव्हर कशी काम करत असेल ह्याची कदाचित तुम्हाला नक्कीच माहिती असेल, किंवा टाटा ऑटोमोबाईल्स कंपनी कशी काम करते हे देखील तुम्हाला कदाचित नक्कीच माहीत असेल. म्हणजेच तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक कराल ती कशी कार्य करते, त्याचा व्यवसाय नक्की काय व कशाशी संबंधित आहे इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळवा. त्यामुळे तुम्हाला योग्य रीतीने गुंतवणूक करता येईल. क्लिष्ट वाटणाऱ्या कंपन्यांमध्ये जाऊ नका, कारण त्यामुळे तुमचा त्रासही वाढेल, तुम्हाला त्या तापदायक वाटू शकतील पुढे जाऊन. आणि कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका, तर नीट समजून उमजूनच तुमचा निर्णय घ्या. आणि शेवटचं, चौथं म्हणजे अशा कंपन्या निवडा ज्यांना ब्रँड पॉवर आहे व प्राइझिंग पॉवर देखील आहे. म्हणजे काय? हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. जसं उदाहरणार्थ जिलेटचंच पहा ना, कुठलीही परिस्थिती पाहिली, अगदी आत्ताची लॉकडाऊनचीच घ्या किंवा रिसेशनचीच घ्या ना, तरी देखील गरजू लोक दाढी तर करणारच. तर हा झाला ब्रँड. मग त्याच्या प्रतिस्पर्धात्मक इतर कुठली कंपनी आली तरी जिलेट खूप काळापासून बाजारात आपलं स्थान निर्माण करून उभा असल्याने त्यात विशेष फरक नाही पडणार. तेच जर आपण पाहिलं का चायनाचे मोबाईल्स आहेत, त्यांनी मार्केट काबीज केलेलं आहे बऱ्यापैकी. आत्ता जो चायनानी रोष ओढवलाय त्यामुळे बऱ्यापैकी त्यांना फरक देखील पडेल, पण अदरवाईज त्यांच्या प्राईसमुळे त्यांनी मार्केटमध्ये आपला एक दबदबा निर्माण केलेला. ही झाली प्राइजिंग पॉवर. म्हणूनच या प्राइजिंग पॉवरचा आणि ब्रँडचा नीट अभ्यास करा आणि अशाच कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवा. तर ह्या झाल्या स्टॉकशी रिलेटेड काही गोष्टी. या व्यतिरिक्त अजून जर सांगायचं झालं तर तुमचे पैसे जेव्हा तुम्ही गुंतवाल ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये गुंतवा. जसं एक ऑप्शन जे आपण शेअर मार्केट पाहिलं, त्या व्यतिरिक्त FD तुम्ही थोडेसे होऊ शकतात, काही जागेमध्ये तुम्ही गुंतवू शकतात, काही सोन्यामध्ये गुंतवू शकतात. असे वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवलेत तर तुमचा लाभ एक त्यात सिक्युरिटी पण राहते आणि तुम्हाला परतावा पण अतिशय उत्तम मिळू शकतो. जर कधी तुम्हाला कुठल्या ठिकाणी जर नुकसान झालं तरी तुमचे पूर्णच्या पूर्ण पैसे जाणार नाहीत ह्याची पण खात्री तुम्हाला यामुळे मिळते. म्हणूनच नेहमी पैसे आपले वेगवेगळ्या माध्यमांमध्ये गुंतवावेत. तर हेच आहेत वॉरेन बफेट यांनी सांगितलेले 4 मुद्दे. जर तुम्हाला योग्य गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच हे ध्यानात ठेवा, अभ्यास करा, योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या व मगच गुंतवणूक करा. तर तुमच्या आर्थिक उत्कर्षासाठी आमच्या भरभरून शुभेच्छा. नमस्कार.